रंगनाथाय नमः। आज आपण परमपूजनीय स्वामी माधवनाथ यांच्या जयंती उत्सवानिमित्त भावसुमने या कार्यक्रमासाठी जमलो आहोत। मी स्वरूपा चांदोरकर मंडळातर्फे आपणा सर्वांचे स्वागत करते। कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करूयात। प्रार्थना सादर करतील सद्भक्त राजेंद्र कुलकर्णी।
तो मज आठवतो गुरु राजा प्राण विसावा माझा, तो मज आठवतो श्रवणी पाजुनिया अमृत मस्तकी ठेवी हस्त, श्रवणी पाजुनिया अमृत मस्तकी ठेवी हस्त, तो मज आठवतो विवेक सिंधुची छिद्रज्ञे लेवविली मज यज्ञे, विवेक सिंधुची छिद्रज्ञे लेवविली मज यज्ञे, तो मज आठवतो अखंड देवुनिया स्मरणासी द्वैत भयाते नाशी, अखंड देवुनिया स्मरणासी द्वैत भयाते नाशी, तो मज आठवतो अक्षय परमात्मा अविनाशी अचल सुखाची राशी, अक्षय परमात्मा अविनाशी अचल सुखाची राशी, तो मज आठवतो सद्गुरु भवत्राता सुखदाता केशव स्वामी म्हणे आता, सद्गुरु भवत्राता सुखदाता केशव स्वामी म्हणे आता, तो मज आठवतो गुरु राजा प्राण विसावा माझा, तो मज आठवतो, तो मज आठवतो, तो मज आठवतो।
श्रीराम मी ते स्त्रवते अमृत मधुर मधुरती वाणी बोलत, प्रसन्नता जीवासी शांतवित करी कृपा वर्षावाहा। खरच असेच होते स्वामीजी। स्वामी माधवनाथांचे प्रसन्न तडफदार व्यक्तिमत्व, एखाद्या स्वच्छ खळाळत्या झऱ्याप्रमाणे वाटणारी त्यांची मधुर ओजस्वी वाणी, चेहऱ्यावरील उत्साही आनंदी भाव आणि ती प्रेमळ दृष्टी, सगळंच अलौकिक। मी स्वामीजींना प्रत्यक्ष कधी पाहिलं नाही, पण तसं कधीच वाटत नाही। यावर्षी गुरुपूजनाच्या काळात एकादशीच्या दिवशी पूजन सुरू होण्यापूर्वी स्वामी मकरंदनाथांनी अनेक संतांनी रचलेले पंढरीनाथांचे अभंग वाचले। नंतर बोलताना ते म्हणाले, आत्ता आपण पंढरीरायांचं प्रातिभ दर्शन घेतलं। दर्शन हे प्रातिभ म्हणजे प्रतिभेनेच घ्यायचं, आणि अशा संतांच्या प्रतिभेतून ते दर्शन घडलं तर ती आनंदाची पर्वणीच आहे। आपण सगळेच खरंच खूप भाग्यवान आहोत, कारण स्वामी मकरंदनाथांच्या उत्कट सद्गुरु प्रेमातून भक्तीतून आपल्याला स्वामी माधवनाथांचे दर्शन पुन्हा पुन्हा घेण्याचा लाभ मिळतो आहे. स्वामी माधवनाथ कायम आनंदी उत्साही असायचे. अगदी देहाला कितीही वेदना होत असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता कायम होती. इतरही कोणी खिन्न उदास असेल तर ते त्यांना आवडायचं नाही. येणाऱ्या प्रत्येकाला आनंदात राहा या आशीर्वादातून ते अखंड आनंदाचं दान देत राहिले. सर्वांवर निरपेक्ष प्रेम करत राहिले. संत कबीरजी एका दोह्यात म्हणतात, आगी आची सहना सुगम सुगम खड्ग की धार, नेह निबाहन ऐक रास महाकठीण व्यवहार. म्हणजे अग्नी किंवा तलवारीची धार सहन करणं एक वेळ सोपं आहे, पण कायम सर्वांवर एक समान प्रेम करणं खूप कठीण आहे. स्वामीजी मात्र हे सहज करत असत. पूर्वी सद्भक्त खांडेकर काका यांच्याकडे एक ध्यान केंद्र चालत असे. एकदा केंद्र संपल्यानंतर एक चिमणी त्या खोलीत शिरली आणि अंदाज न आल्यामुळे फिरणाऱ्या पंख्यावर आदळून गतप्राण होऊन पडली. स्वामी माधवनाथांनी तिला हळुवारपणे उचलून हातावर घेतलं, तिला कुरवाळलं. ते म्हणाले, जगातल्या साऱ्या जागा सोडून तू या पवित्र जागेत देह सोडलास, पुन्हा मूढ योनी नाही. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. असेच एकदा एका साधिकेने स्वामीजींना प्रश्न विचारला की साऱ्या जगावर तुम्ही एवढे प्रेम कसे काय करू शकता. त्यावर स्वामीजी म्हणाले, खरं आहे, इथे येणाऱ्या प्रत्येकावर माझे एकसारखेच प्रेम आहे. असे निरपेक्ष प्रेम सगळ्यांवर करणे अवघड आहे. प्रेम हेच माझे स्थायी स्वरूप आहे. मी जे प्रेम करतो ते द्वैतभावाने करतच नाही. माझ्यासाठी तुम्ही आणि मी एकरूपच आहोत. तू लक्षात ठेव की स्वामीजींचा हा प्रेमावतार आहे. खरंच या अद्भुत प्रेमाचा कृपेचा अनुभव सर्व साधकांना स्वामीजींच्या सान्निध्यात त्यांच्या प्रेमदृष्टीतून स्पर्शातून येत असे. आजही तेच दैवी प्रेम आपण स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने अनुभवत आहोत. आपल्या सगळ्यांचाच असा अनुभव आहे की कधी माया अपार्टमेंटमध्ये दर्शनासाठी गेलं की तिथे स्वामी माधवनाथ उपस्थित आहेत असं जाणवतं. गुरुपूजनाच्या दिवसांमध्ये तर असं प्रकर्षानं जाणवतं. गुरुपूजनाच्या काळात एकदा मला माया अपार्टमेंटमध्ये सेवेची संधी मिळाली. स्वामीजींच्या पादुकांपाशी मदतनीस अशी सेवा होती. त्या भारलेल्या वातावरणात वारंवार भाव दाटून येत होते. स्वामीजी तिथे आहेत आणि त्यांची विलक्षण शांती सगळीकडे पसरली आहे असं वाटत होतं. निघताना स्वामीजींच्या पलंगापाशी नमस्कार केल्यावर तिथून निघूच नये असं वाटत होतं. तो संपूर्ण दिवस माझा स्वामीजींच्या स्मरणात गेला. स्वामी माधवनाथांचे दर्शनच कोणालाही पटकन भुरळ पाडेल असे असायचे. त्यामुळे एक एक साधक केंद्राशी या कार्याशी जोडला गेला. स्वामीजींनी समाजातील सुशिक्षित लोकांमध्ये परमार्थ रुजवण्याचे काम केले. त्याच त्याच श्रोत्यांपुढे प्रवचन करून त्यांच्यामध्ये परमार्थाची गोडी वाढवली. साधनाधिष्ठित शुद्ध परमार्थ हा स्वामीजींच्या कार्याचा गाभा होता. शुद्ध परमार्थ सोडून इतर कोणत्याही गोष्टींना स्वामीजींनी कार्यात स्थान दिले नाही. यामुळेच तरुण सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात स्वामी कार्याशी जोडला गेला. एकदा पूजनीय बेलसरे महाराज स्वामी माधवनाथांचे कौतुक करताना म्हणाले की तुम्ही हे फार अवघड काम करत आहात. पुण्यासारख्या मोठ्या शहरात लोकांच्यात राहून तुम्ही करत असलेले कार्य मोलाचे आहे. स्वामीजींनी शुद्ध परमार्थाच्या प्रसाराबरोबरच एक एक साधक घडवण्याचे काम केले. स्वामीजी आणि मातोश्री सरलाताई सर्व साधक विश्वाची माऊली होऊन राहिले. केंद्रातील युवा साधकांसाठी तर ते आदर्श बनले. अशाच युवा साधकांपैकी एक म्हणजे सद्भक्त अद्वैत धर्माधिकारी. ते स्वामी माधवनाथांचे अनुग्रहित आहेत. ते इंजिनियर असून इलेक्ट्रॉनिका कन्स्टर्न लिमिटेड अशी स्वतःची कंपनी चालवतात. आपल्या केंद्राच्या अनेक सेवांमध्ये ते उत्साहाने सहभागी होतात. आता ते आपले भाव प्रकट करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरु हा संतकुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा गुरु विण देव दुजा पाहता नाही त्रिलोकी। अशा सद्गुरु भेटीची देवदुर्लभ संधी मला माझ्या आयुष्यात लहानपणीच प्राप्त झाली। माझ्या आईचे काका श्रीकांत फाटक मोठ्या स्वामीजींचे अनुग्रहित होते। लहानपणापासून आजोळी गेल्यावर मी त्यांना ध्यानाला बसलेले बघत असे। पूजा करताना रोज ते दासबोध व ज्ञानेश्वरी नित्यपाठ म्हणत तो कानावर पडत असे। थोड्याच दिवसात आम्हा मुलांच्या असंख्य उभ्या पाठ झाल्या। मी चौथीत असताना त्यांच्याबरोबर अंबुताई गद्रे यांच्या वाड्यात स्वामीजींच्या प्रवचनाला गेलो होतो। त्या प्रवचनात श्रोते खूप मंत्रमुग्ध होऊन ऐकत व खळखळून हसत होते असं मला आठवतंय। पुढे सहावीत असताना मी व आई फाटक काकांबरोबर आळंदी आनंद यात्रेला गेलो होतो। स्वामीजी एका कट्ट्यावर बसले होते। स्वामीजींसमोर केंद्राबाहेरचे पुण्यातील काही तरुण विंचू चावला या भारुडावर नाचत होते। सुमारे 1.5 ते 2 तास स्वामीजी अत्यंत अविचल बसले होते। 2 तासांनंतर स्वामीजी उठले व त्या तरुणांना सांगितलं की अरे पुण्यात आपलं केंद्र आहे, तिथे येत जा। त्यानंतर मी कधीतरी केंद्रात येत असे। मन उदास झालं, घरी बोलणी बसली की मी चालत तडक केंद्रात येत असे। केंद्रात मी डोळे मिटून बसत असे। कोण बोलतंय याकडे माझं अजिबात लक्ष नसे। पण केंद्र संपल्यावर इथल्या वातावरणाच्या प्रभावामुळे मन अगदी शांत आणि आनंदी झाल्याचा अनुभव येत असे। माझ्या आईने पुढे स्वामीजींचा अनुग्रह घेतला व ती नियमितपणे केंद्रात येऊ लागली। 9वीत असताना आमच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या भवाळकरांकडे स्वामीजी आले होते। आईने स्वामीजींना विनंती केली म्हणून स्वामीजी आमच्याही घरी आले व मला त्यांची पूजा करायची संधी मिळाली। आई म्हणाली, स्वामीजी आले हीच वास्तुशांत, त्या घराची वास्तुशांत आईबाबांनी केली नाही। आई सारखी मला केंद्रात येण्याविषयी आग्रह करत असे। मी मात्र तिला म्हणायचो की मला वाटेल तेव्हा मी येईन व अधूनमधून केंद्रात येत असे। एकदा असाच केंद्रात आलो असता इथल्या वातावरणाने भारावून जाऊन ठरवलं की केंद्रात यायचं, नियमित यायचं व स्वामीकृपेने येतच राहिलो। पुढे काही महिन्यातच स्वामीजींनी मला अनुग्रह दिला व मोठ्या कृपाळूपणे माझा अंगीकार केला। स्वामीजी माझ्यासाठी देवच होते। केंद्र, इथले साधक, इथलं वातावरण सारं काही सुंदर पवित्र वाटत असे। स्वामीजींसमवेत ध्यानाला बसताना व त्यानंतरच्या प्रवचनांनी अतीव आनंद मिळत असे। केंद्रातून घरी जाताना अक्षरशः आनंदाने नाचत घरी गेलेलं मला आठवतंय। कसं होतं इथलं वातावरण, स्वच्छ सुंदर, स्वामीजींनी भारीत झालेलं, केंद्रातला वेगळेपणा जाणवायचा। सर्व साधक प्रेमळ, नम्र, हसतमुख, सगळे दादा लोक, मिलिंददादा, पंकजदादा, विलासदादा, तसेच कांचनताई, जयूताई, ताराताई, सर्वजण खूप प्रेमाने बोलत असत। स्वामीजी म्हणत, साधकाने रुजू असावे, नम्र असावे, अंतःकरणात नेहमी प्रेमाचा नम्रतेचा भाव असावा, कोणाजवळ बोलताना आधी प्रथम प्रेम पुढे धावले पाहिजे याचा प्रत्यय सर्व साधकांशी बोलताना यायचा। नारायण, अभिजित, अरविंद यांसारखे अनेक गुरुबंधू मिळाले व कधीतरी कार्यक्रमात भेटणाऱ्या नातेवाईकांपेक्षा मला हा स्वामी परिवारच आपला वाटू लागला। त्याच सुमारास मी माया अपार्टमेंटमध्ये स्वामीजींना सोबत म्हणून झोपायला जाऊ लागलो। स्वामीजींना व्यायामाची फार आवड होती। स्वामीजी पहाटे उठून व्यायाम करत व स्वामीजींच्या घरातून पहाटे शड्डू ठोकल्याचे आवाज येत असत। पुढे मी स्वामी मकरंदनाथांकडे रोज सकाळी ध्यानाला जाऊ लागलो। स्वामीजी, मधुराताई, तीर्थस्वरूप दादा व आई या सर्वांनी त्यांच्या घराचे दरवाजे आम्हासाठी खुले केले। स्वामी मकरंदनाथांविषयी माझ्या मनात तेव्हापासूनच आदर आणि प्रेमभाव निर्माण झाला। एकदा आमच्या घरी ब्रह्मकमळ फुलले होते। ते बघून मला मोठ्या स्वामीजींची तीव्रतेने आठवण झाली। ते घेऊन मी तडक माया अपार्टमेंट्समध्ये आलो. बेल वाजवली. स्वामीजी भगवी लुंगी नेसून समोर बसले होते. मी फूल स्वामीजींच्या हातात दिलं व नमस्कार केला. स्वामीजींनी हळुवारपणे फूल हातात घेतलं व प्रेमाने त्या फुलाकडे बघितलं. स्वामीजी मला म्हणाले, जा फूल देवारात ज्ञानोबांना वाहा. मी फूल वाहिलं, स्वामीजींना नमस्कार केला आणि अतीव आनंदाची बरसातच झाली. पालखीत मी व काही गुरुबंधू स्वामीजींच्या मागे त्यांना पाऊस लागू नये म्हणून हातात छत्री घेऊन चालत जायचो. स्वामीजी फार झपझप चालायचे व आम्हाला त्यांच्यामागे अक्षरशः पळायला लागे. स्वामीजी पालखीत खूप सुंदर चालीत ज्ञानोबा माऊलीचा गजर सांगत व सर्वजण तल्लीन होऊन मागे म्हणत. कॉलेजमध्ये असताना मी टू व्हीलरवर परगावी ट्रीपला जात असे. असाच एकदा मी मध्य प्रदेश बॉर्डरवर जाणार होतो. सर्व प्लॅन ठरला होता. आईला माझी काळजी वाटत होती. ती मला म्हणाली की तू स्वामीजींना सांगून जा. मी गुरुवारी नमस्कार केल्यावर स्वामीजींना सांगितलं. स्वामीजी म्हणाले, जातो आहेस तर जाऊन ये, पण अरे असं जाऊ नाही. साधकांनी साधनेसाठी आपला देह सांभाळावा असं स्वामीजींचं सांगणं असे. बीई झाल्यावर मी पिंपरी येथे व्यवसाय चालू करायचं ठरवलं. पुढे खटपटी करून लोन प्रोसेस केलं. सुमारे 6 महिन्यांनी लोन सँक्शनचा पेपर हातात मिळाला. मग स्वामीजींची तीव्रतेने आठवण झाली. मी आनंदाने माया अपार्टमेंट्सकडे आलो. स्वामीजींच्या दरवाजात ते लेटर ठेवलं व उमऱ्यावर डोकं टेकून नमस्कार केला. दुसऱ्या दिवशी गुरुवारचा सत्संग होता. सत्संगानंतर नमस्कार करून मी स्वामीजींना लोन सँक्शन झाल्याचं सांगितलं. क्षणभर थांबून स्वामीजी म्हणाले, अरे ते लोन आहे, ते फेडायचं आहे. अशी स्वामीजींनी मला जबाबदारीची आठवण करून दिली. स्वामीजींनी काय दिलं हे सांगणं अवघड. नाम कसं घ्यायचं, नाम घेताना तो राम तो कृष्ण मी या भावात राहून नाम घ्यायचं हे समजलं. स्वामीजींच्या मुखातून येणाऱ्या त्या प्रखर ज्ञानाच्या वर्षावात मी सुस्नात होत होतो. उपनिषद, ज्ञानेश्वरी, दासबोध, चांगदेव 65 यांसारख्या ग्रंथातील दिव्य ज्ञान कानावर पडत होतं. ज्ञानेश्वरी अथवा प्रवचनातील एखादी ओवी अथवा वाक्य खोल जाऊन त्याची आठवण केंद्रातून बाहेर पडल्यावर मनात राही. पश्चामी ते रूपमच्या अभ्यासाचा प्रयत्न होत असे. गाडीवर पिंपरीत जाता येता रामनाम घेण्याचा प्रयत्न होत असे. स्वामीजी सांगत की अहंकार हा सर्वात मोठा दोष आहे. मी देहापुरता मर्यादित होणे, मी मी असा पुंज असणे हे साधकाने कटाक्षाने टाळले पाहिजे. या अहंकाराच्या पोटात कामक्रोधादी सर्व विकार येतात. म्हणून साधकाने स्वप्रयत्नाने सर्व दोषांचे मूळ जो अहंकार तो कसा झिजत जाईल हे पाहिले पाहिजे. संसारात व्यवहारी जगात सर्वजण परीक्षा घेणारे, पण या स्वामी जगात त्यांच्या पंखाखाली त्या उभेत फक्त प्रेम शांती आणि आनंद मिळत होता आणि मिळत आहे. प्रियाशी लग्न ठरल्यावर स्वामीजींनी आम्हाला वैयक्तिक भेटीसाठी बोलावलं होतं. सुमारे अर्धा तास स्वामीजी आमच्याशी बोलत होते. स्वामीजी म्हणाले, प्रियाला कधीही दुखवू नकोस. मला पुढे म्हणाले, कष्ट कर, सर्व गोष्टी कष्टसाध्य आहेत. स्वामीजींनी सुद्धा सुरुवातीला 16-16 तास काम केलं आहे. कष्ट कर, यश नक्की आहे. त्यावेळी स्वामीजींनी सांगितलेलं एक वाक्य मला फार महत्वाचं वाटतं. स्वामीजी म्हणाले, संसार गौण आहे, परमार्थ महत्वाचा. सदैव आनंदात राहा. असा संसार फिका होत जाऊन साधनेची गोडी दिवसेंदिवस वाढावी हीच स्वामीजींच्या चरणी प्रार्थना.
स्वामीजींच्या या आठवणी ऐकताना आपणही सहजच त्यात रंगून गेलो. यापुढील मनोगत सादर करतील सद्भक्त शंकर जोशी. ते 1987 पासून केंद्रात येतात. ते स्वामी माधवनाथांचे अनुग्रहित आहेत. ते बजाज ऑटो मधून निवृत्त झाले आहेत. आपल्या अनेक केंद्रांमध्ये ते प्रामुख्याने अभंग सेवा करतात. आज मात्र ते आपले भाव मनोगतातून व्यक्त करणार आहेत. ऐकूयात त्यांचे मनोगत.
परमहंस सद्गुरु स्वामी महानाथाय, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय, कृपावंत भला सद्गुरुला भला अंगीकार केला तेणे माझा. आज या भाव सुमने कार्यक्रमामध्ये मला माझे सद्गुरु परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ यांच्याबद्दलचे भाव व्यक्त करण्याची संधी त्यांच्याच कृपेने लाभली आहे. मोठ्या भाग्याने मला सद्गुरूंचा लाभ झाला. खरं तर त्यांनी मला आपल्याकडे ओढून घेतलं असं म्हणणंच जास्त योग्य होईल. मी मूळचा कर्नाटकचा रहिवासी. 1976 साली आयटीआय कोर्स करून पूर्ण झाल्यावर नोकरीच्या शोधात पुण्यात आलो. प्रथम भोसरीतील एका लहान कंपनीत नोकरी केल्यानंतर 1980 मध्ये मला बजाज ऑटो या कंपनीत नोकरी मिळाली. मशीनवर काम करताना मी अभंग भजन गुणगुणत असे. हा माझा अभंग गायनाकडे तसेच पूजा अर्चेकडे असलेला कल पाहून कंपनीतील एक सहकारी श्री नामदेव नखाते यांनी मला पूजनीय स्वामी माधवनाथांबद्दल माहिती दिली व पुण्यात सत्यसाई निलय या ठिकाणी त्यांची दासबोधावरील प्रवचने चालतात तिथे तुम्ही जात जा अशी सूचना केली. मी देखील तिथे जाण्याचे ठरवले. तो दिवस 1987 श्रावणातील सोमवार होता. परंतु पहिल्या पाळीनंतर दुपारी 3:30 सुटल्यानंतर आकुर्डीहून घरी पुण्याला येऊन मग सायकलवर प्रवचनाला जाईपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यामुळे सत्यसाई निलमच्या दाराबाहेर रस्त्यावर उभे राहून स्वामींचे प्रवचन ऐकायला सुरुवात केली. स्वामींच्या मुखातून बाहेर पडलेल्या धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चंदा सच्चिदानंदा श्रीहरी या व्यंकटेश स्तोत्रातील ओळी कानावर आल्या आणि आईंची तीव्रतेने आठवण झाली. ती रोज घरातील कामे करताना व्यंकटेश स्तोत्र म्हणत असे. त्यामुळे या ओळी मी खूप वेळा ऐकलेल्या होत्या. त्यामुळे स्वामींचे दर्शन व्हायच्या आधीच मी त्यांच्याकडे ओढल्या गेलो. आपण योग्य ठिकाणी आल्याची मला खात्री पटली. प्रवचन संपल्यावर स्वामीजी खाली आले. दोन्ही बाजूला मंडळी हात जोडून उभी होती. मी देखील दाराजवळच उभा होतो. सगळ्यांचे नमस्कार स्वीकारत स्वामी माझ्याजवळून पुढे गेले व महुदा मला म्हणजे एका नवीन व्यक्तीला पाहून पुन्हा मागे आले. एक क्षणच माझी आणि स्वामींची नजर भेट झाली. त्यांच्या या नजरेत काय जादू होती हे मला सांगता येणार नाही. पण यांचे आणि आपले खूप जुने संबंध आहेत. आता आपण यांच्याकडेच जायचं आहे हे मी तेव्हा प्रत्यक्ष अनुभवलं आणि ठरवून टाकलं. पुढे दर सोमवारी कामावरून घरी येऊन मग सायकलने सत्यसाई निलमला जायला सुरुवात झाली. पण नेहमीच पोचायला उशीर होत असे म्हणून खंत वाटायची. पण ज्यांनी मला स्वामींकडे जा असे सुचवले ते त्या श्री नखाते यांनीच मला त्यांची लुना विकत घे असेही सुचविले. कारण ते नवीन वाहन घेणार होते. स्वामींनीच त्यांना ही प्रेरणा दिली व माझा वेळेवर श्रवणाला पोहोचण्याचा प्रयत्न सोडवला अशी माझी श्रद्धा आहे. त्यानंतर 1988 मध्ये माया अपार्टमेंट मधील बुधवार सायंकाळच्या केंद्राला जाऊ लागलो. त्यावेळी साधक वर्ग खाली रांगेत उभे असे व 6:15 सर्वांना रांगेनेच वर जायला सोडण्यात येत असे हे लक्षात आहे. अध्यात्म मंगलधामच्या केंद्रात देखील जाऊ लागलो. माझी रात्रपाळी किंवा दिवसपाळी जशी असेल त्याप्रमाणे शक्य होईल त्या केंद्रात मी जात असे. मातृभाषा कानडी असल्याने मराठी मला नीट कळत नसे. त्यात स्वामींचे परमार्थिक शब्द असलेले फास्ट बोलणे स्वामी जे सांगायचे त्यातील 5-6% मलाच कळायचे. पण ते बोलत असताना त्यांच्याकडे बघत राहावेसे वाटायचे. त्यातून खूप आनंद मिळायचा. स्वामींच्या दर्शनाच्या अशा आकर्षणामुळे मी केंद्रात येत राहिलो. हा प्रसंग 1991 सालच्या गुरुपौर्णिमेचा उत्सवाचा असावा. कार्यक्रम सकाळी 9 वाजता सातारा रोडवरील शिवशंकर सभागृहात होणार होता. हे सभागृह नेमके कुठे आहे ते माहीत नव्हते. तिथे पहिल्यांदाच जाणार होतो. मी व पत्नी लोणावरून तिथे जायला निघालो. घरून निघायला थोडा उशीर झाल्याने मी थोडा अस्वस्थ झालो होतो. लक्ष्मीनारायण थिएटरच्या चौकात पुढे जायचे की वळायचे हे लक्षात न आल्याने रस्त्यातच बाजूला थांबलो. तेवढ्यात लक्षात आलं की पूजनीय स्वामींची गाडी आपल्या पुढे आहे. स्वामींनी गाडीतून माझ्याकडे पाहिलं आणि हाताने खूण करून त्यांच्या गाडीच्या मागे यायला सुचवलं. मी न सोड सांगताच त्यांना माझा प्रॉब्लेम कळला होता आणि अशा रीतीने त्यांनी मला लगेच सोडवलं होतं. याच वर्षी म्हणजे 1991 मध्ये बदलीहून सद्भक्त ससाणे काकांच्या शॉपमध्ये आलो. त्यांच्या सहवासात कंपनीमधील काळ आणखी आनंदात जाऊ लागला. त्या काळात आम्ही काही जण जेवणाच्या अर्ध्या तासाच्या सुट्टीत जेवण झाल्यावर उरलेल्या 15 मिनिटात अभंग भजन नाम असा उपक्रम करत असू, तर कधी सद्भक्त ससाणे काका एखाद्या अभंग किंवा ओळीवर थोडे निरूपण करत असत. अशा या मधल्या वेळेत घडलेल्या कार्यक्रमाने खूप समाधान खूप शांती मिळायची. त्या काळात अध्यात्म मंगलधाममध्ये रविवारी सकाळी सत्संग होत असे. त्या दरम्यान एका साधकाला स्वामीजी अभंग म्हणायला सांगत असत. आपल्याला देखील स्वामींनी अभंग म्हणायला सांगावं अशी इच्छा मनातल्या कोपऱ्यात दडून राहिली होती. एके दिवशी मी या रविवारच्या सत्संगाच्या कार्यक्रमात पुढे बसलो होतो. काही बोलणे झाल्यावर स्वामींनी हा आज अभंग कोण म्हणणार असा प्रश्न विचारत सर्वांवर नजर फिरवली. त्याबरोबर न कळत मी हात वर केला. स्वामींनी हा अभंग म्हणायला सांगितलं आणि विष्णुमाय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ हा अभंग मी म्हटला. तो ऐकल्यावरची स्वामींची कौतुकाने भरलेली नजर आणि सुहास्य मुद्रा माझ्या आजही डोळ्यासमोर आहे. स्वामींच्या व्यक्तिमत्वाने मी पूर्णपणे भारावून गेलो होतो. त्यांनी मला 3-4 वेळा स्वप्नात येऊन दर्शन दिले आहे. आम्हा उभयतांना त्यांनी 11 नोव्हेंबर 1992 अनुग्रह देऊन कृपांकित केलं. त्या सुमार अशी एक गोष्ट आहे. स्वप्नात येऊन ते मला म्हणाले की साधकाचं घर भाड्याचं आहे, लहानसं आहे किंवा त्याच्याकडे उत्तम उत्तम वस्तू नाहीत असं असलं तरी त्याने काही बिघडत नाही, पण ते स्वच्छ ठेवावं, नीटनेटकं टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करावा, तसेच साधकाचे कपडे देखील स्वच्छ आणि व्यवस्थित असावे. ह्या बोलण्याचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला. ते पूर्णपणे पाळण्याचा मी कसोशीने प्रयत्न करू लागलो. आमची मुलगी 3 महिन्याची पोटात असताना आम्हा उभयतांना अनुग्रह झाला. तिच्या जन्मानंतर पुन्हा 3 महिन्यांनीच आम्ही तिला घेऊन स्वामी माधवनाथांच्या दर्शनासाठी माया अपार्टमेंटमध्ये गेलो होतो. स्वामींना नमस्कार करतेवेळी मी त्यांना हे सांगितल्यावर त्यांनी खूप प्रेमाने हां असे म्हणून आशीर्वाद दिला. तो आज देखील माझ्या कानात घुमतो आहे. दुसऱ्या एका प्रसंगात असं दिसलं की माया अपार्टमेंटमध्ये केंद्र संपल्यावर मी नमस्कारासाठी थांबलो आहे. तिथे स्वामी मकरंदनाथ आणि 4-5 साधक मंडळी पण आहेत. स्वामी मकरंदनाथांनी त्यांना नमस्कार केला. त्यानंतर त्यांची नजर माझ्यावर पडली. त्यांनी मला पुढे बोलवलं. मी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवण्यासाठी वाकू लागलो. तेवढ्यात त्यांनी एक हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि दुसरा हात पाठीवर ठेवून माझे डोके त्यांच्या पायावर दाबून धरले. आणखी प्रसंग आमच्या शनि मंदिराशी संबंधित आहे. हे शनि मंदिर आमच्या घराजवळ आहे. तिथेल पूजा अर्चेची सेवा मी करीत आहे. या मंदिरात स्वामींनी यावं, तिथे त्यांचा सत्संग व्हावा अशी मनात इच्छा होती, पण त्याबद्दल त्यांना विचारण्याचं धाडस झालं नाही. ही गोष्ट घडू शकली नाही, परंतु एकदा स्वामीजींनी स्वप्नात आले आणि ही इच्छा पूर्ण देखील पूर्ण झाली. या मंदिरात आले, तिथे त्यांचा सत्संगाचा कार्यक्रम पार पडला. देवाला नमस्कार करून ते बाहेर येऊन स्थानापन्न झाले. ते आता लवकरच परत जायला निघतील यानिमित्त भीतीने मी धावतच त्यांच्याकडे गेलो आणि म्हणालो की स्वामीजी, मला नमस्कार करायचा आहे. त्याबरोबर त्यांनी मला जवळ ओढून घेतलं, माझे मस्तक त्यांच्या चरणावर दाबून धरले. हा प्रसंग स्वप्नातला असला तरी प्रत्यक्ष घडल्याप्रमाणे मी तो अनुभवला आहे. तो मी कधीच विसरणार नाही. स्वामीजींचे देहात असतानाचे शेवटचे दर्शन मी त्या 1996 गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी घेतले. त्या दिवशी आम्ही उभयता त्यांच्याकडे सद्गुरू पूजनासाठी गेलो होतो. प्रकृती बरी नसल्याने त्यांनी पलंगावर पडूनच पूजन स्वीकारले. त्या दिवशीचा स्वामींचा चेहरा, ते दर्शन हृदयावर कोरले गेले आहेत. आई गेल्यावर झालेल्या दुःखापेक्षा जास्त दुःख मला स्वामींनी देह ठेवल्यावर झाले. मला काय करावे ते काहीच सुचत नव्हते. असे वाटत होते की आता कुठे आपल्याला स्वामींचे उपदेश थोडा थोडा कळू लागला होता. शुद्ध परमार्थ म्हणजे काय, आपले जीवन कसे जगायला हवे हे थोडेफार समजू लागले होते. आता हे सर्व आपल्याला पुढे कोण सांगणार या विचाराने मन व्याकुळ झाले होते. पण त्याच वेळी परमपूजनीय स्वामी मकरनाथ जीवनात आले. नव्हे त्यांच्या रूपाने स्वामी माधवनाथच परत आले. तेच प्रेम, तीच माया अनुभवायला मिळाली आणि आजही मिळत आहे. स्वामी मकरनाथ त्यांच्या निरूपणातून, सत्संगातून सर्व खूप सोपे करून सांगतात. मराठी भाषेची अडचण जाणवत असल्याने स्वामी माधवनाथांचे प्रवचन, त्यांचा उपदेश मला नीटसा समजत नसे. आता पुष्कळ वर्ष पुण्यात राहत असल्याने स्वामी मकरनाथांचे प्रवचन समजायला भाषेची अडचण फारशी वाटत नाही. त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष स्वामी माधवनाथच बोलतात असा माझा भाव आहे. शेवटी त्यांच्या चरणी एकच मागावशी वाटते, हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायी ना आवडी, हेच माझी सर्व जोडी, हेच माझी सर्व. हरिओम.
या भावपूर्ण मनोगतानंतर आता आपण एक अभंग ऐकूया. अभंग सादर करतील सद्भक्त भारतीताई सरदेसाई.
घेई घेई मना हाची छंद, घेई घेई मना हाची छंद, वाचे वदे गोविंद गोविंद, वाचे वदे गोविंद गोविंद, वाचे वदे गोविंद गोविंद, घेई घेई मना हाची छंद. सुखे करी तू आपुले काम, सुखे करी तू आपुले काम, वाणी वदो सदा राम नाम, वाणी वदो सदा राम नाम, घेई घेई मना हाची छंद. कलियुगी हेची असे बासाधना कलियुगी हेची असे बासाधना नामस्मरणी रंगो तव मना नामस्मरणी रंगो तव मना घेई घेई मना हाची छंद माधव भणे सदात्मा राम माधव भणे सदात्मा राम हृदयी वसो मम विश्राम हृदयी वसो मम विश्राम रे घेई घेई मना हाची छंद वाचे वदे गोविंद गोविंद वाचे वदे गोविंद गोविंद वाचे वदे गोविंद गोविंद घेई घेई मना हाची छंद घेई घेई मना हाची छंद
या गोड अभंगानंतर सद्भक्त डॉक्टर दीपाली रामदासी आपले भाव प्रकट करतील. त्या 1991 पासून केंद्रात येतात. कमिन्स कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका आहेत. केंद्राच्या अनेक सेवांमध्ये त्या सहभागी असतात. आता त्या आपले भावपुष्प स्वामी चरणी अर्पण करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. संत प्रेमळ प्रेमळ अंगे मनाने निर्मळ संत सुखाची राशी ताप नाही ओखदासी संत अमृताची वाणी देव बोलविता धनी माधव म्हणे ऐसे संत ब्रह्मा पूर्ण मूर्तिमंत. आपल्या भाग्याने असं मूर्तिमंत ब्रह्म असणाऱ्या आपल्या प्राणप्रिय सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना त्यांच्या शिकवणीला उजाळा देण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलो आहोत. आपल्यापैकी ज्यांनी स्वामीजींना पाहिलं असेल त्यांना हे नक्की जाणवलं असेल की स्वामीजी एक खूप पॉवरफुल मॅग्नेट होते. एखादी व्यक्ती ठरवून जरी आली की या ठिकाणी काय चालतंय ते फक्त एकदा बघून यायचं तरी त्या व्यक्तीला इथे परत परत येण्यावाचून पर्यायच राहत नसेल. स्वामीजींचं व्यक्तिमत्व त्यांचं बोलणं अतिशय प्रेमळ नजर आणि आपुलकी यामुळे एकदा इथे आलेली व्यक्ती सहज स्थिरावून जात असे. मी स्वामीजींकडे आले ते 1991 मध्ये. मी तेव्हा कॉलेजमध्ये शिकत होते आणि सद्भक्त सुधीर रामदासीमुळे माझा केंद्राशी स्वामीजींशी प्रथम परिचय झाला. ज्या दिवशी मी प्रथम केंद्रात आले त्या दिवशी स्वामीजी पॅरालिसिसच्या आजारानंतर पहिल्यांदाच केंद्रात येऊन बसले होते. सगळे वातावरण अतिशय उत्साही आणि आनंदी होते. माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते आणि मला कळतच नव्हतं की असं काय होतंय. स्वामीजी अतिशय प्रसन्न दिसत होते आणि सर्व उपस्थित साधकांवर त्यांच्या प्रेमळ दृष्टीने जणू प्रेमाचा वर्षावच करत होते. त्यांचे प्रेम व आपुलकी यामुळे मला केंद्रात यायला आवडू लागले व मला जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा मी केंद्रात येऊ लागले. स्वामीजींचं आणि तरुण साधकांचं एक वेगळंच इक्वेशन होतं. तरुण साधकांवर त्यांचं विशेष लक्ष असे. तरुण साधकांना केंद्रात बघून ते खुश होत असत. प्रत्येकाच्या छोट्यातल्या छोट्या गुणाचं देखील ते भरभरून कौतुक करत. त्यांच्या प्रेमामध्ये आपुलकीमध्ये इतकी सहजता होती, प्रत्येकाला खात्री होती की आपण स्वामीजींचे अत्यंत लाडके आहोत. त्यांच्याकडे जाऊन आलं की बॅटरी जशी रिचार्ज करतो तसं रिचार्ज झाल्यासारखं वाटायचं. माझ्या वयाची अनेक मुलं मुली केंद्रात येत होती. चित्रा, तृप्ती, अनिरुद्ध, सुधीर, समीर, राणी, मंगल, प्रिया, गिरीश, मनीषा, अद्वैत अशी खूप मोठी खरं यादी होईल. आता मागे वळून पाहिलं की असं वाटतं वयाच्या 17-18 ते 25-26 या वयोगटातील आम्ही सर्व होतो. या वयामध्ये मुलांना आई वडिलांनी सांगितलेलं फारसं पटत नाही, परंतु स्वामीजींनी सांगितलेलं लगेच पटायचं. त्यांच्या आणि आमच्या वयामध्ये खरं तर खूप अंतर होतं. बोधाच्या अंगाने तर ते हिमालय होते, तरी देखील ते आमच्याशी इतकं प्रेमाने वर्तन करायचे. त्यांच्याबद्दल जेवढं प्रेम वाटायचं तेवढीच एक आदरयुक्त भीती देखील वाटायची. त्यांच्या प्रेमापोटी असं वाटायचं की त्यांना जे आवडतं ते आपण करायचं, ते जे काही सांगतील ते मनापासून आचरण करायचं, आणि त्यांना जे आवडत नाही ते अजिबात करायचं नाही. स्वामीजींकडून श्रवण करावं, त्यांच्या आजूबाजूला राहावं, किंवा केंद्रात आल्यावर एकदा तरी त्यांनी आपल्यावर त्यांची कृपादृष्टी फिरवावी असं मला वाटे. दर गुरुवारी सकाळी स्वामीजींना भेटायची वेळ असायची. त्यांच्या खोलीमध्ये साधकांची गर्दी झालेली असायची, तरी तरुण साधकांपैकी कोणीही आलं तरी त्यांना ते पुढे बोलवत, ये बच्चा पुढे ये असं उंग्या आवाजात म्हणत, विचार तुला काय विचारायचं आहे ते विचार असं म्हणत, साधकांच्या प्रश्नांना उत्तरं देत, त्यांच्या प्रत्येक उत्तरातून त्यांची साधनेविषयीची तळमळ जाणवत असे. प्रत्येकाने रोज 1.5 तास तरी ध्यानाला बसावं आणि 12 अधिक 12 अधिक 12 अशी वर्ष नेटाने साधना करावी असं ते सांगत. आपल्यापैकी कितीतरी जणांनी स्वामीजींची सत्यसाई निलयम येथील, दासबोधाची आणि माया अपार्टमेंट येथील ज्ञानेश्वरीची प्रवचने ऐकली आहेत. दासबोधावर बोलताना ते अतिशय थेट रोखठोक बोलत, परंतु ज्ञानेश्वरीवर बोलताना त्यांचे शब्द माऊलींसारखे मृदू होत. त्यांच्याकडून श्रवण केल्यामुळे मला परमार्थ देखील सोपा वाटू लागला. असं वाटायचं की जमेल आपल्याला, करू शकू आपण. त्यांच्या बोलण्यामधली ही एक शक्तीच होती. इंजिनिअरिंग झालं, नोकरी लागली आणि मग घरी लग्नाची चर्चा सुरू झाली. आम्ही जेव्हा स्वामीजींकडे विचारायला गेलो की आमची अशी इच्छा आहे की आमचं लग्न तुमच्या उपस्थितीत तुमच्या खोलीत व्हावं, तर त्याला ते लगेचच तयार झाले. अतिशय आनंद झाला तेव्हा आम्हाला. मग कुठली तारीख, कुठला मुहूर्त, पंचांग वगैरे असं सगळं ठरवायला जेव्हा गेलो तेव्हा स्वामीजींनी गोष्टी एकदम सोप्या करून टाकल्या. ते म्हणाले, कालनिर्णयाच्या मागे विवाहास उपयुक्त दिवस असतात, त्यातला मे महिन्याचा एक मंगळवार बघा. मंगळवार हा स्वामीजींचा एकांताचा दिवस. ते म्हणाले, मंगळवारी इथे कुठलाही कार्यक्रम नसतो, सकाळी फक्त मकरण व नगरकर येतात, म्हणून मंगळवार सोयीचा आहे. तुमच्या दोघांकडची 15-15 माणसं बोलवा इकडे. आपला अजित लावेल लग्न आणि प्रमोदला आपण व्हिडिओ शूटिंग करायला सांगू. अजूनही तो दिवस तशाचा तसा माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. स्वामीजींच्या माया अपार्टमेंटच्या घरामध्ये त्या दिवशी आम्हाला स्वामी माधवनाथ व मातोश्री सरलाताईं बरोबरच स्वामी मकरंदनाथ, मातोश्री मधुराताई व स्वामी माधवानंद यांचे देखील आशीर्वाद लाभले. लग्न लागल्यावर स्वामीजींनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले. आम्ही दोघही त्यांच्या पायापाशी बसलो होतो. एखाद्या वाघाची पिल्लं जशी त्याच्या पायाशी निर्धास्त खुश होऊन बसतात ना तशी, आणि स्वामीजी आमच्याकडे कौतुकाने बघत होते. ते म्हणाले, आज सुधीर आणि दीपालीचं इथे लग्न झालं. दोघही सुसंस्कारी चांगली मुलं आहेत, दोघही केंद्रात येतात. संसारात राहून परमार्थ कसा करायचा याची त्यांना जाणीव आहे. संसार उणे परमार्थ इक्वल टू 0. परमार्थयुक्त संसार केल्यानेच तो सुसह्य होतो. तुम्ही दोघांनीही समाधानात राहा. घरात पांढरा काळा टीव्ही आहे, पण तरी रंगीत टीव्ही हवा म्हणून दीपालीनेही हट्ट करू नये आणि सुधीरनेही तसेच संयमित जीवन जगावे. एकाने रागवले तर दुसऱ्याने शांत बसावे. दोघांनी एकावेळी रागवू नये, त्याने विकोप वाढतो. मग मिश्किलपणे सरलाताईंकडे बघत म्हणाले, सरलाताई रागवल्या की मी एकदम गप्प बसतो, तसं करावं. सरलाताई देखील तेव्हा हसत होत्या. ते पुढे म्हणाले, परमार्थाला प्राधान्य द्या. मुलं 10-15 वर्षाची झाली की आपण मोकळं व्हावं, उपर्ण झटकलं की निघालो अशी स्थिती आपली व्हायला पाहिजे. आम्हाला त्यांनी चांदीची लक्ष्मीची प्रतिमा प्रसाद भेट म्हणून दिली आणि त्याचबरोबर भरभरून आशीर्वाद दिले. म्हणाले की भगवंत तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही. सद्गुरूंचे संतांचे जे शब्द असतात ते मग खरं करण्याची जबाबदारी भगवंतावर असते असं वाटतं. आमच्या बाबतीत खरंच असं झालं याचा अनुभव आम्ही जीवनात कित्येक वेळा घेतलेला आहे. लग्नाची तारीख ठरवताना घरातील काही मोठी माणसं तेव्हा एकदा म्हणत होती की मे महिना जरा लवकर होईल का, पण स्वामीजींच्या सूचनेनुसार ते हे कार्य मे मध्येच पार पडलं आणि 30 जुलै 1996 स्वामीजींनी देह ठेवला. मागे वळून बघितलं की असं वाटतं बरं झालं स्वामीजींच्या सूचनेनुसार हे कार्य मे मध्येच झालं, पुढे गेलं नाही. बरं झालं घरातील मोठ्या माणसांनी देखील सहकार्य केलं, अन्यथा स्वामीजींच्या उपस्थितीत हे कार्य घडूच शकलं नसतं. स्वामीजी अत्यंत रसिक होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एकदा स्वामीजी बोलता बोलता म्हणाले की त्यांच्या खोलीत एखादा तुकोबांचा फोटो लावायचा आहे. मग आम्ही लगेच ते आप्पा बळवंत चौकापाशी किंवा रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी तेव्हा असे विकायला असे पोस्टर वगैरे घेऊन लोक बसलेले असायचे, तर मग त्यांच्याकडे जाऊन आम्ही 2-3 पोस्टर शॉर्टलिस्ट केले आणि त्यांना दाखवायला घेऊन आलो. तोवर अजून कोणी एका साधकाने एक फोटो त्यांच्याकडे दिला होता. आता तोच फोटो त्यांच्या खोलीत लावला आहे. तो फोटो खरंच खूप सुंदर आहे. आम्ही नेलेले फोटो व पोस्टर देखील स्वामीजींनी अतिशय प्रेमाने बघितले आणि म्हणाले, सगळेच फोटो खूप छान आहेत परंतु हा फोटो खूप गोड वाटतोय. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, कारण त्या फोटोमध्ये पक्षी प्राणी होते. ते म्हणाले, आपण हा फोटो लावूया. समोरच्या व्यक्तीला सलगी देणं, प्रेमाने वागवणं हे त्यांच्यामध्ये सहज होतं. स्वामीजी अत्यंत रसिक होते परंतु तेवढेच ते अलिप्त देखील होते. आपण रसिक असलो तर त्या रसिकतेमध्ये किती वाहवत जातो हे लक्षात येत नाही आणि जर अलिप्त असलो तर एकदम एका टोकाचा वागतो. यामध्ये समतोल कसा राखावा हे स्वामीजींनी आपल्याला जगून दाखवलं. अत्यंत काटेकोर मर्यादाशील जीवन त्यांनी आपल्या समोर ठेवलं. मातोश्री सरलाताई यांची साथ, विवेकप्रधान जीवन व सद्गुरूंचे आशीर्वाद हे त्यांचं मोठं पाठबळ होतं. एखादा आध्यात्मिक पारमार्थिक कार्य हे देहधारी संतांच्या सद्गुरूंच्या अवतीभवती रुजतं. स्वामी माधवनाथ जेव्हा इथे लीलाचरित्र करीत होते तो एक प्रकारचा सुवर्ण काळच होता आणि आता आपण सर्वजण इथे आहोत ते त्याच सुवर्ण काळामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. स्वामी माधवनाथांना आपल्या सगळ्यांची खरंच काळजी होती. म्हणूनच त्यांनी आपल्या सर्वांना स्वामी मकरंदनाथांच्या हाती सुपूर्त केलं. स्वामी माधवनाथांसारखे दुसरे स्वामीजी आपल्याला लाभणं, त्यांनी आपल्याला जवळ करणं, कायम सतत आपल्याला मार्गदर्शन करणं, त्यांची उपस्थिती असणं ही केवढी मोलाची गोष्ट आहे. स्वामीजींनी अनुग्रह देऊन केंद्रात समाविष्ट करून घेतलं ही जेवढी मोठी गोष्ट आहे तेवढीच मोठी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना स्वामी मकरंदनाथांच्या हवाली केलं. आपल्या सर्वांवर त्यांच्या मायेचं कृपेचं छत्र कायम राहो अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर दृढ निश्चयाने चालण्याची आपल्या सर्वांना शक्ती बुद्धी मिळो अशी मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करते.
ओघवत्या शैलीतील या अतिशय भावपूर्ण अशा मनोगतानंतर आता सद्भक्त श्री रवी आठले आणि सद्भक्त सौ चित्रा आठले स्वामी माधवनाथांच्या पादुकांचा औक्षण करतील. मंडळाच्या कामात हे दोघेही उत्साहाने अनेक सेवांमध्ये सहभागी असतात. त्यानंतर सद्भक्त विलास काकांबरोबर आपण सगळे आरतीमध्ये सहभागी होऊयात.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई ठेवी तो माध, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळु तो ज्ञान देवी, आरती अमृत होई, देशी जाणीव आग जाणीव अजाण भक्ता, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीशी, अक्षय सुख जोडीशी, सोहम स्वरूप खून, स्वरूप खून दाविशी आडता, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्र मिळे अखंड चांदण, अखंड चांदणे चकोर चित्ता, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई ठेवी तो, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
श्रीराम, काही मनोगत काही निवेदन आहेत?